चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वंदे भारत अभियान 187 विमानांनी 28,916 प्रवासी मुंबईत दाखल। परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना वंदे भारत अभियानाअंतर्गत मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम सातत्यपूर्ण रीतीने सुरूच आहे। आतापर्यंत 187 विमानांनी 28,916 नागरिक मुंबईत दाखल झाले आहेत। यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 10,448 आहे, तर उर्वरित महाराष्ट्रातील संख्या 9,863 इतकी आहे, तर त्याचबरोबर इतर राज्यातील संख्या 8,605 इतकी आहे। राज्यात 15 जुलै 2020 पर्यंत आणखीन 61 विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे। या आलेल्या प्रवाशांमध्ये ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, नॉर्वे, वेस्ट इंडिज, जर्मनी, इथोपिया, रूम, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व आफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, न्यूयॉर्क, कामेरून इत्यादी देशांचा समावेश आहे। ब्रिहन मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे। इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याचे काम जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे। हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे। महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्या दिनांक 24 मे 2020 च्या मार्गदर्शक सूचनेनुसार आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचे काम सुरू आहे। इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे। तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येत आहे। वंदे भारत अभियानातील कामकाज जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर, बृहन्मुंबई नगरपालिका, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बेस्ट महाराष्ट्र राज्य, रस्ते वाहतूक महामंडळ, भारतीय विमानतळ प्राधिकरण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण लिमिटेड यांच्या समन्वयाने केले जात आहे। वंदे भारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहेत।